आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी आमदार राहुल नार्वेकर यांची निवड बिनविरोध होणार. राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात आत्तापर्यंत 280 सदस्यांचा शपथविधी. विरोधकांचा शपथविधीवरचा बहिष्कार मागे. मतदान यंत्रावरून राज्यात विविध नेत्यांचे आरोप प्रत्यारोप. 12वी वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न. आणि फेंजल चक्रीवादळाचा परिणाम ओसरल्यानं राज्यात पुन्हा गारठा वाढणार असा हवामान विभागाचा अंदाज. राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदावर आमदार राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज दुपारी नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. विधानसभा अध्यक्षपदासाठी आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. मात्र अन्य कोणाचाही अर्ज दाखल न झाल्यानं नार्वेकर यांची निवड बिनविरोध होत आहे. राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी तात्पुरते अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी 106 नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली. काल 173 नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली होती. महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या वापराला निषेध म्हणून काल शपथ घ्यायला नकार दिला होता. आज अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्याआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात बहिष्कार मागे घेऊन सदस्यत्वाची शपथ घेण्याचा निर्णय झाला. शपथविधीनंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विनय कोरे, जयंत पाटील, उत्तम जानकर, शेखर निकम, विलास भुमरे, वरुण सरदेसाई, मनोज जामसुतकर आणि सुनील शेळके या 8 सदस्यांचा शपथविधी अद्याप झालेला नाही. दरम्यान सत्ताधारी महायुतीच्या सदस्यांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीचा निषेध केला. सदाखोत, गोपीचंद पडळकर, विजय देशमुख, बालाजी किणीकर हे सदस्य या घोषणाबाजीत सहभागी झाले होते. तत्पूर्वी ईव्हीएमवर शंका घेणं हा संविधानाचा अपमान असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते म्हणाले,
हा खोटारडेपणा आहे, संविधानांचा अपमान आहे. मग महाविकास आघाडीचे जे जे लोक ईव्हीएम वर निवडून आले त्या सर्वांनी राजीनामे दिले पाहिजे. महाविकास आघाडीला वाटतं ना की आमची मशीन चूक आहे, त्या निवडणूक आयोगाची मशीन चूक आहे, सर्वांनीच राजीनामे द्या ना. कितीतरी निवडणूक आम्ही हरलो आहे, आम्ही तेव्हा ईव्हीएम वर दोष दिला नाही. निवडणूक जे काही पराभव झाला त्यातनं आम्ही काही शिकलो आणि त्यातनं आम्ही पुढे गेलो. पवार साहेबांनी या पराभवातून शिकलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे.
निवडणुकीतल्या अपयशाचं खापर मतदान यंत्रावर फोडण्याची विरोधकांची कृती लोकशाहीला अपायकारक असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. विधानभवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते.
तुम्हाला विजय मिळतो, तुम्हाला जेव्हा जागा जास्त मिळतात त्यावेळेस ईव्हीएम चांगला असतो आणि जिथं जेव्हा पराभव होतो तेव्हा ईव्हीएम खराब असतो. सुप्रीम कोर्टापासून निवडणूक आयोगापर्यंत प्रत्येक वेळेला विरोधी पक्षाने जेव्हा जेव्हा त्यांच्या बाजूचा निकाल लागला तेव्हा तेव्हा त्यांनी त्यांना चांगलं म्हटलं. ही यंत्रणा चांगली आहे, सुप्रीम कोर्ट हायकोर्ट चांगलं आहे. आणि जेव्हा जेव्हा त्यांच्या विरोधामध्ये निकाल लागला तेव्हा सुप्रीम कोर्टावर देखील आक्षेप घेतला आहे. खरं म्हणजे हे लोकशाहीला घातक आहे.
राज्यघटनेतल्या तरतुदीनुसार निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. मात्र निवडणूक आयुक्त निवडण्याच्या प्रक्रियेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फेरफार केले. अप्रत्यक्षपणे सरकारच आयुक्तांची नेमणूक करीत असून त्यामुळे आयोग सरकारला अपेक्षितच काम करतो असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. सातारच्या काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निवडणूक आयोगाची स्वायत्तता धोक्यात आली असून त्याची कार्यपद्धती आता सरकारी खात्याप्रमाणेच झाली आहे असं ते म्हणाले. मतदानासाठी ईव्हीएम वापराविरोधात देशव्यापी आंदोलन छेडणार असल्याचं सांगून त्याअंतर्गत सह्यांची मोहीम राबवणार असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मतपत्रिकेवर मतदान घेण्यावरून चर्चेत आलेल्या सोलापूर जिल्ह्यातल्या मार्कडवाडी गावाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आमदार उत्तम जानकर हे देखील उपस्थित होते. मार्कडवाडी ग्रामस्थांनी स्वतःच्या मतांची पडताळणी करण्यासाठी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतल्यास त्यावर प्रशासनानं आक्षेप घेण्याचं काहीही कारण नाही असंही ते म्हणाले. मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी गावोगावी ठराव घेण्याची सूचना त्यांनी दिली. लोकशाही टिकवण्यासाठी ईव्हीएम मशीन नको ही चळवळ अधिक तीव्र करण्याची गरज आहे असं ते म्हणाले. मार्केटवाडी इथल्या ईव्हीएम यंत्रात बिघाड झालेला असू शकतो, मात्र सर्वच ईव्हीएम खराब आहेत असा याचा अर्थ होत नाही. गावकऱ्यांच्या या संदर्भातल्या शंका निवडणूक आयोगानं दूर करायला हव्यात, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नाशिकमध्ये मांडलं. विरोधकांना कमी मतं का मिळाली याबद्दल त्यांनी आत्मपरीक्षण करावं, याचं खापर ईव्हीएमवर फोडू नये असंही आठवले यांनी नमूद केलं. सीमा सुरक्षा दल गेली 6 दशकं देशाच्या सीमा सुरक्षेला मजबूती देण्याचं महत्वपूर्ण काम करत आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. ते आज जोधपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. सीमा सुरक्षा दलाच्या योगदानाविषयी देशासमोरच्या सुरक्षा आव्हानांना सामोरे जाणं अशक्य असल्याचंही ते म्हणाले. जोधपूरमधल्या सीमा सुरक्षा दलाच्या राजस्थान फ्रंटियर हेडक्वार्टरमध्ये पहिल्यांदाच संचलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. संचलनात स्वदेशी हेलिकॉप्टर ध्रुव आणि MI-17 देखील सहभागी झाली आहेत. यासोबतच श्वान पथकही या कार्यक्रमात सहभागी झालं असून या कार्यक्रमात 7 सैनिकांना शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाचा आकाशवाणी वृत्तांत आज रात्री 8 प्रसारित करण्यात येणार आहे. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून रोज रात्री 8:05 प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र आज रात्री 8:30 प्रसारित होईल. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा जुन्याच प्रस्तावित संगमनेर मार्गावरच होणार असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं आहे. हा प्रलंबित प्रकल्प प्रस्तावित संगमनेर मार्गावरच व्हावा या मागणीसाठी खासदार राजभाऊ वाजे यांनी अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिल्याचं वाजे यांनी सांगितलं. महारेलनं या प्रकल्पासाठी आखलेल्या आराखड्यात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील ठिकाणी रेल्वेमार्ग प्रस्तावित होता. वेळोवेळी पाठपुरावा करून ही बाब आपण रेल्वे मंत्रालयाच्या लक्षात आणून दिली. आता त्यानंतर या प्रकल्पासाठी नव्यानं आराखडा तयार केला जात असून तो अंतिम टप्प्यात आला असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली असं वाजे यांनी सांगितलं. अहिल्यानगर जिल्ह्यात तरवडी इथल्या सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे राज्यस्तरीय पत्रकारिता आणि साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी आज अहिल्यानगर इथं ही माहिती दिली. राधेश्याम जाधव यांना पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला असून साहित्य पुरस्कारांसाठी नागपूरचे डॉ अशोक काळे, ठाण्याचे गीतेश शिंदे, अमरावतीचे डॉ संदीप राऊत, मुंबईचे डॉ श्रीधर पवार, पुण्याचे डॉ संजीव कुलकर्णी यांच्या पुस्तकांची निवड झाली आहे. गोव्याच्या प्रिया बापट, नाशिकचे सुनील शेलार, लातूरचे डॉ गोविंद काळे यांच्या साहित्यकृतींनाही पुरस्कार देण्यात येणार आहे. येत्या 22 डिसेंबरला तरवडी इथं ज्येष्ठ साम्यवादी नेते भालचंद्र कांगो यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. 12वी वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉन स्पर्धा आज झाली. ऑलिम्पिक पदक विजेती पैलवान साक्षी मलिक या मॅरेथॉनची सदिच्छा दूत म्हणून उपस्थित होती. देशातल्या सर्वोत्कृष्ट मॅरेथॉन स्पर्धांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेत एकंदर 58 लाख रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली. याबद्दलचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
थंड वाऱ्याची झुळूक आणि आल्हाददायक हवामानाचा पुरेपूर फायदा घेत वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉन स्पर्धेत सर्वच खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. 2:18 आणि 19 सेकंदांची वेळ नोंदवत साताऱ्याचा कालिदास हिरवे यानं पुरुषांच्या शर्यतीत बाजी मारली. प्रदीप सिंग चौधरी 5 सेकंदांच्या फरकानं दुसऱ्या क्रमांकावर राहिला. मोहित राठोडला तिसरं स्थान मिळालं. पुरुषांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये नौदलाच्या रोहित वर्मा यानं नितेश रथवा याला अवघ्या 1 सेकंदानं मागे टाकत विजेतेपद पटकावलं. महिला गटात हरियाणाची रेल्वे कर्मचारी सोनिका हिनं हाफ मॅरेथॉन 1:13 आणि 22 सेकंदांची वेळ नोंदवून जिंकली. हरियाणाच्या भारती हिला उपविजेतेपद मिळालं तर साक्षी जड्याल तिसऱ्या क्रमांकावर राहिली. पालघरहून नीता चौरेसह अंकिता आपटे, आकाशवाणी मुंबई.
गेल्या आठवड्यात तामिळनाडूच्या समुद्रात तयार झालेल्या फेंजल चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर आता पुन्हा राज्यात थंडी परतण्याची शक्यता आहे. पुढच्या 2 दिवसात राज्यात काही भागात हलक्या सरींची शक्यता असली तरी उर्वरित भागात हवामान कोरडं व्हायला सुरुवात झाल्यानं आता राज्यात गारठा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. येत्या 2 दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी आमदार राहुल नार्वेकर यांची निवड बिनविरोध होणार. राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात आतापर्यंत 280 सदस्यांचा शपथविधी. विरोधकांचा शपथविधीवरचा बहिष्कार मागे. मतदान यंत्रावरून राज्यात विविध नेत्यांचे आरोप प्रत्यारोप. बारावी वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न आणि फेंजल चक्रीवादळाचा परिणाम ओसरल्यानं राज्यात पुन्हा गारठा वाढणार असा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. Thank you.